chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
तमिळनाडू रेशन कार्ड धारकांना साखरेसह इतर आवश्यक वस्तू जून महिन्यांमध्येही मोफत मिळणार. सरकार कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या तीव्रतेशी निपटण्यासाठी युद्ध पातळीवर अनेक पावलं उचलत आहे. याच्या बचावासाठी आणि रोखण्यासाठी जोरदार काम सुरू आहे. तसंच गरीब लोक आणि प्रवासी मजुरांचीही सरकारकडून पूर्ण देखभाल केली जात आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री येडाप्पडी के पलानीस्वामी यांनी मंगळवारी सांगितलं की त्यांचं सरकार सध्याच्या वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कार्डधारकांना जूनच्या महिन्यामध्ये मोफत रेशन देईल. त्यांनी हे देखील सांगितलं की प्रवासी मजूर राज्यात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या गावाकडे लवकरात लवकर पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. राज्यातील लोकांना टेलिव्हिजनवरील एका संबोधनात सांगितलं की ज्यावेळी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा झाली होती त्यावेळी सरकारनं एप्रिल महिन्यासाठी मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती, पण आता लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. यासाठी सरकार मोफत रेशन वाटण्याचं काम सुरू ठेवणार आहे.